श्रीमद् भगवद गीता अध्याय एक श्लोक 27। तान् समीक्ष स कौन्तेयः सर्वान् बन्धून् अवस्थितान् कृपया परया विष्टो विषिदन्निदमब्रवीत्। जेव्हा कुंती पुत्र अर्जुनाने सर्व प्रकारच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो करुणेने व्याकुळ झाला आणि याप्रमाणे म्हणाला,